सुवासिने तू माझ्या तोंडा शालिनी सगळं वाटत होतं कारण तू होती बिचारी गेली आपल्या माझ्यासोबत
सजले आकाश सजले आकाश सजले सामाजिक वाईट नाही
का पडदा हटव माहिती का
अग देव दगडाचे फेकून ते देव दगडाचे फेकून ते सुवासिनी अग देव दगडाचे फेकून अग देव दगडाचे अग सजनी
दादाशी ऍक्टिंग शिकायला बी हे लागतं जिगर त्याच आणि कोणत्या माणशालांनी फक्त ऍक्टिंग केली तर गाणं सोडून दिली त्याच्यानंतर फक्त आज पांट्या करतो
ऍक्टिंग
आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अभिनयाची भाषा यांचं गाणं मला फार आवडतं आदरणीय दत्ताजी शिंदे यांची आहे गीतकार संगीतकार डायरेक्टर प्रोड्युसर अशा बायाला त्यांनी आणलं बाजारात आणि आम्हाला काम मला धामाचे यांना वहिनी वहिनी म्हणावं लागतं
ऑगस्ट पाल खाल्लेलं असतं मधला पडता हटव सजले आगही सजले मधला पडता हटव
विचार करते असं केलं तुम्ही घाबरताल मग असं केलं कसं होईल अग देव दगडाचे फेकून अग देव दगडाचे फेकून राजाला हटव
अरे कोणताच देव काही देतच नाही
आई त्यासाठी लय मेहनत घ्यावी लागती सकाळ दुपार संध्याकाळ मनात येईल तवा आता म्हणजे आता तर काय
अगद यावाच्या करणी अगद यावाच्या करणी
त्याला पटाल्याशिवाय घंटी वाजणार नाही देवळाची अग देव दगडाचे फेकून
अग देव दगडाची फेकून